निर्गम अध्याय 23। खोटी अफवा पसरवू नकोस, दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस। दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस। एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस। आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड। तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस। तू अवश्य त्याच्या बरोबर राहून ते सोड। तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस। कोणावरही खोटे दोषारोप करू नकोस। एखाद्या निष्पाप वा निरपराधी यांचा वध करू नकोस, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही। लाच देण्याचा प्रयत्न करील तर ती तू मुळीच घेऊ नकोस। लाच घेऊ नको, कारण लाच दोसास अंधळे करते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते। परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे। कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसर देशात परके होता। 6 वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठीव, परंतु 7व्या वर्षी जमीन पडीक राहू दे। त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये। जर शेतात काही उगवले तर ते गरिबांना घेऊ द्या व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या। तुमचे द्राक्षमळे व जैतुनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे। तुम्ही 6 दिवस काम करावे व 7व्या दिवशी विसावा घ्यावा। त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजे तवाने वाटेल। तुमच्या बैलांना व गाढवांनाही विसावा मिळेल। मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत। इतर देवांचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका। वर्षातून 3 दा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ। बेखमीर भाकरीचा सण पाळ। त्यामध्ये 7 दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी। हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसर मधून बाहेर निघून आला। कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये। शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा। वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमांच्या फळांचा संग्रह करशील, तेव्हा संग्रहाचा सण पाळावा। वर्षातून 3 दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे। तुम्ही यज्ञ पशुचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरी सोबत अर्पण करू नये, आणि मला अर्पण केलेल्या यज्ञ पशुची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरात आणावा. कळडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचविण्याकरता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. आज्ञा पाळ आणि त्याच्या मागे चाल. त्याच्या विरुद्ध बंड करू नकोस, कारण तो तुम्हास क्षमा करणार नाही. कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व करशील, तर मी तुम्हा बरोबर राहीन. मी तुमच्या सर्व शत्रूंचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन. देव म्हणाला, माझा दूत तुमच्या पुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबुसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन. परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस, त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीन दोस्त करावेस आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस. तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुमच्या मधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही. मी तुला दीर्घायुषी करीन. ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवावयास लावीन. मी तुझ्या पुढे गांधील माशा पाठवीन. त्या हिव्वी, कनानी व हित्ती यांना तुझ्या पुढून पळावयास लावतील. मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही, कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुला त्रास देतील. तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील. तोपर्यंत मी हळूहळू तुझ्या पुढून त्यांना घालवून देईन. मी तांबड्या समुद्रापासून पलिश्त्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकास मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून देशील. तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नकोस. तू त्यांना तुझ्या देशात राहू देऊ नकोस. तू जर त्यांना तुझ्यामध्ये राहू देशील तर ते पुढे तुला सापळ्यासारखे अडकविणारे होतील. ते तुला माझ्या विरुद्ध पाप करायला लावतील व तू त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरुवात करशील.